नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निवासस्थानार एनडीए घटक पक्षाची बसका सुरू आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी मंत्रिमंडळा वांगडा राष्ट्रपतीक सुपूर्द केला राजीनामो। राष्ट्रपतींनी विसर्जित केली 17वी लोकसभा। आज जागतिक पर्यावरण दीस। रस्त्या कुशीक कोयर उडोवपी वा हशी करप्याड खर कारवाय करपाची मुखेलमंत्र्यांची शिटकावणी। गोयच्या दर्यादेगाची झीज रोखपाक दर्यादेग वाठारांनी बांबू लावपाचो सरकाराचो निर्णय। आता पुराय खबरो। नवी दिल्लीतल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निवासस्थानार एनडीए घटक पक्षाची बसका चालू आसा। या बसकेत फुडारी सलग तिसरे खेपे नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला नवे सरकार घडोवपा खातीर फुडाराची येवजण आखतात। तेलुगू देशम पक्षाचे मुखेली एन चंद्रबाबू नायडू, जनता दल युनायटेड मुखेली, बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोकजनशक्ती पार्टीचे मुखेली चिराग पासवान, तसेच अपना दल फुडारी अनुप्रिया पटेल, आरएलडी मुखेली जयंत चौधरी, जेडीएसचे फुडारी एच डी कुमारस्वामी, हिंदुस्थानी आवामी मोर्चाचे फुडारी जितनराम मांझी, जनसेवा पक्षाचे फुडारी पवन कल्याण आणि एनडीए घटक पक्षाचे हेर फुडारी ह्या बसकेक हजर असात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळा वांगडा आपला राजीनामो सुपूर्द केला। राष्ट्रपतीन राजीनामो मान्य करून प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाक नवे सरकार तयार जाय म्हणसर पदाची रावपाची विनंती केली। प्रधानमंत्री मोदी हांणी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांची भेट घेतली। राष्ट्रपती आज राष्ट्रपती भवनात या मंत्रिमंडळाच्या निरोप जेवणाचे आयोजन करतली। मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 17वी लोकसभा विसर्जित केल्या। ताच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळान दनपारातल्या बसकेत राष्ट्रपतीक 17वी लोकसभा बेगोबेग विसर्जित करपाचो सल्लो दिल्लो। आज जागतिक पर्यावरण दीस। पर्यावरणाचे महत्व लोकांक कळचे आणि पर्यावरणाचो सांबाळ जावचो म्हणून हो दीस मनयतात। सध्या पुराय संसारभरात जंगलाची नाशाडी जावन काँक्रिटाचे वाटते जंगल, वाटतो प्लास्टिक कोयर, कमी जायत चलिल्लो उदका साठो ही लक्षणां पर्यावरणाचो ऱ्हास दाखयतात। सगळ्यात चड प्रदूषण प्लास्टिक करता। प्लास्टिक कुसना देखून ते तशेंच उरता आनी जमीन आनी उदक दूशीत करता। भटकी गोरवां आनी दर्यातले जीव प्लास्टिक खावन मरतात। पर्यावरण म्हणजे परी आनी आवरण। परी हाचो अर्थ आपली सरभोवतण आनी आवरण म्हणजे ताचे वयले राखण थर। देखून या पर्यावरणात वातावरणापासून हवामान, झाडां, न्हयो, पक्षी, प्राणी हांचो आस्पाव जाता। हाचो मनशाच्या दिसपट्या जिणेकडेन लागींचो संबंध येता आनी ताचो परिणामूय जाता। मनीस हो एक गिन्यान आशिल्लो प्राणी। सैम आनी मनीस एकमेकाचेर निंबून आसतात। पर्यावरण प्रदूषित जाल्यार ताचो परिणाम थेट आमच्या भलायकीचेर जाता। देखून स्वच्छता राखप, झाडांची जतनाय घेवप, प्राणी आनी पक्षी आनी हेर जीवजंतूंची राखण करप ह्यो बऱ्यो संवयी पर्यावरण राखपाक आनी संतुलित दवरपाक मजत करतात। ह्या सगळ्या गजालींची जागृकता हाडपाक 5 जून 1973 वर्सा हो दीस पर्यावरण दीस म्हणून मनोवपाचे थारले। पर्यटन थळांचेर वचपाचो, थंयचो सैमीक मजा आनी आनंद लुटपाक जाय। पूण थंय दिसान दीस प्लास्टिकाचो वाटतो कोयर, कचरो आनी दूशीत केल्लो उदका स्रोत आनी सुवात त्या पर्यटन थळांची दशा काडटात। देखून दर एकल्यान ह्या पर्यावरणाचो सांबाळ करपाक जापसालदारकेन वागप भोव गरजेचें। आपल्या पर्यावरणाचो सांबाळ करपाक नितळसाण दवरून दर एकल्यान एक तरी झाड लावपाचो, प्राणी आनी पक्षाक सांबाळपाचो सोपूत ह्या दिसा घेवया। गोयच्या उद्देगीक वसणुकेनी आपल्या ईटीपी प्लांटातल्यान स्वतःच्या प्रदूषित टाकावंचो विलो लावचो। खंयच्या कंपनीनी हो प्लांट बंद आसत जाल्यार ती कंपनी सरकाराक त्या कंपनीक बंद करपाक लायतली अशी शिटकावणी मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। उद्देजकांनी स्वतःचो कोयर तशेंच घाणयारे उदकाचो विलो लावप गरजेचें आसा अशें तांणी ह्या वेळार म्हळें। गोंयांत बऱ्याचशा वाठारांनी हॉटेल उद्देजक तशेंच कांय कंपनी आनी कांय बेजबाबदार लोक कोयर रस्त्याच्या कुशीक हाडून उडयतात अशें नदरेक आयलां। कोयराचो विलो लावपाक सरकारान फावो त्यो सुवात्यो उपलब्ध करून दिल्यात, मात तरीकूय बुरशेपणां करपाचें हें सत्र सुरूच आसा। ह्याफुडें अशे करप्या आड सरकार खर कारवाय करतले अशी ताकीद मुख्यमंत्र्यान कोयर उडोवपांक दिल्या। पंचायती योग्य तरेन कोयराचे वेवस्थापन करून नितळसाणीक हातभार लायता त्या पंचायतीक चड निधी मेळटलो। नितळसाण राखपी पंचायती खातीर सरकारान आलाय त्या निधींची तजवीज करतले। तशेंच जे उद्देग प्रदूषित उदक एसटीपी प्लांटात सोडटात तांचेरूय खर कारवाय करपाची शिटकावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या। संवसारीक पर्यावरण दिसा निमतान पणजेंत कारवाय जाली। ह्या कारवाईत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मुखेल सोयरे म्हणून उलयताले। पर्यावरण मंत्री आलेक्स क्वेरा, आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि हेर मानेस्त ह्यावर हजर आशिले। कोयर वेवस्थापना खातीर सरकार कोट्यांनी रुपया खर्च करता तरी कांय लोक परत्यांनी कोयर भरून रस्त्याच्या कुशीक उडयता। असो रस्त्याच्या कुशीक कोयर उडोवचो न्हय अशें आवाहन तांणी ह्या वेळार केलें। गोंय हे सैमान नटिले राज्य, ताका लागून गोंयाक 5व्या चारांनी नितळ दवरप प्रत्येक गोंयकाराची जबाबदारी आसा अशें मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायलें। ह्या सुवाळ्यावेळार ग्रीन इनिशिएटिव्ह घेवन काम करपी उद्देजीक कंपनी, पंचायत हांकां ग्रीन सर्टिफिकेशन मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकीं दिवपाची कार्यावळ जाली। ठाणे आणि मेणकुरी पंचायतीक ग्रीन सर्टिफिकेशन फावो जाला. पर्यावरणपूरक पर्यायांचो उपयोग करपी या पंचायतीक सरकार अतिरिक्त निधी दितले अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळां. तेशिवाय फुडारात अशा पद्दतीन काम करपी उद्देग पंचायत नगरपालिका तशेंच शाळा आणि महाविद्यालयांक ग्रीन सर्टिफिकेशन दितले अशी घोषणा सावंत हांणी केल्या. रेड्यूस रियूज आणि रिसायकल या पद्दतीचो उपयोग करून प्रदूषण विरयत गोंय दवरप ही फक्त सरकाराचीच न्हय जाल्यार प्रत्येक गोंयकाराची जबाबदारी अशें तांणी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. गोंयच्या दर्याच्यो धडोय जिचपाक लागल्यात. त्यो शाबूत उरच्यो म्हणून सरकारान दर्यादेग वाठारांनी तशेंच उदकाच्या हेर सैमीक स्रोतांच्या सुवातींचेर बांबू लावपाचो निर्णय घेतला. बांबूच्या मुळांनी मातयेक घट धरपाची तांक आसता, ताका लागून सरकारान हो निर्णय घेतला. जून ते ऑगस्ट म्हयन्या मेरेन सुमार 1,00,000 बांबू अशा वाठारांनी सरकार लायतले. तशेंच गोंयांत बांबू लागवड जावची म्हणजे शेतकारांक सरकार बांबू लावपाक उर्बा दितले. 5 वर्सां जाल्या उपरांत बांबू विकतो घेवन ताका वेवसायीक बाजारपेठ दिवपाकूय सरकार काम करतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. हे शिवाय गोंयांत काजीचे उत्पादन वाडचे म्हूण काजू लागवडीचेरय सरकार म्हत्व दितलो अशें तांणी म्हळां. भायले काजू गोंयच्या काजू भशेन रुचीक नासतात. गोंय हे काजू खातीर फामाद आसा, ताका लागून ह्या पिकावळीक उर्बा दिवपाक सरकारान वेगवेगळी पावलां उबारल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. हे शिवाय पुरण शेती तशेंच हेर शेतींक उर्बा दिवन गोंयच्यो पडीक जमनी पिकावळी सकयल हाडपा खातीर सरकाराच्या येवजण्यांचो लाव शेतकारांनी घेवन शेतां रोयची असो उलो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयच्या शेतकारांक मारला. गुन्यांव नियंत्रणात हाडपाचे असल्यार पुलिसांनी दर एका गुन्यांवाची पुराय चौकशी करून तशे पुरावे न्यायालयात दाखल करचे पडटात अशें गुन्यांव फाट्याचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी म्हळां. ते कुट्टी फोंडेच्या राष्ट्रीय फॉरेन्सीक महाविद्यालयातल्या एका कार्यावळीत उलयताले. न्यायालयात खंयचोय गुन्यांव सिद्ध करप ही सगळ्यांची परिक्षा आसता अशें ताणी सांगले. देश पावण्यार गुन्यांव सिद्ध जावपाचे प्रमाण 57% आसले तरी गोंयांत ते आनीक उणे आसा अशें ताणी सांगले. हे प्रमाण वाडटले जाल्यार तपास यंत्रणांनी पुरावे एकठांय करूंक सादुरकाय बाळगुवची पडटली अशें पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी स्पश्ट केले. गुन्यांवकारी आडचे 3 नवे कायदे आनी ताची अंमलबजावणी ह्या विशयाचेर कुट्टीच्या फॉरेन्सीक महाविद्यालयात ही कार्यशाळा जाली. कार्यशाळेच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. पुलीस उपनिरीक्षक निरीक्षक पुलीस उप अधीक्षकां खातीर ही कार्यशाळा आयोजित केल्ली. नौदळांच्या जवानांचो 18 जूनाक सकाळी 9 ते दनपारा 1 वरां मजगती मुरगाव हेडलँड सडा हांगा गोळीबाराचो सराव जातलो. गोळीबार सरावाक लागून दर्यावटेंच्या 15 नॉटिकल मैल वाठार प्रवेशात करप धोक्याचे आसा. तशेंच हवेत 7,100 मीटर उंचाये मेरेन गोळीबाराचो सराव जातलो. हे खातीर सगळ्यो बार्जी प्रवासी लॉंची क्रूज बोटी उदका खेळ बोटी पने फेरी बोटी नुस्तेमारी बोटी आनी हेर यांत्रिकी आनी बिनयांत्रिकी नाविकांनी गोळीबाराच्या काळांत वयल्या धोक्याच्या काळांत दर्यात प्रवेश करप न्हय अशें नौदळ विभागान कळीत केलां. राज्यात मॉन्सून आयल्या उपरांत चड म्हणजे सुमार 2 इंच पावसाची नोंद जाल्या. पेडणे काणकोण आनी केप्यां फाटल्या 24 वरां पावसाची नोंद जावंक ना. हाका लागून मॉन्सूनान राज्यात अजून नेटाची सुरवात करूंक ना. केरळात मॉन्सून पावले उपरांत 4 दिसांनी तो राज्यात पावता. हे खेपो सुद्धा तो 4 दिसांनीच पावलो. पणजे सोडली जाल्यार हेर वाठारांनी 1 इंचा परस उण्या पावसाची नोंद जाल्या. इतल्या मजगती हवामान खात्यान 6 जून ते 9 जून मेरेन राज्यात येलो अलर्ट जारी केला. राज्यात 11 जून मेरेन पावसाच्यो दडको पडटल्यो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. बुधवारा सकाळी सगळेकडेन खर वत पडिले. पणजे चडांतड 31.4° तापमानाची नोंद जाल्या. फाटल्या 24 वरांत साखळे 15.2 मिलीमीटर मुरगांवा 13.4 मिलीमीटर म्हापशा 12.2 मिलीमीटर वाळपय 8.6 मिलीमीटर दाबोळी 7.2 मिलीमीटर सांग्यार 1.3 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. भाजपान उत्तरेत कमळ फुलयले तरी दक्षिणेत तांकां थोडो धक्को बसलो. उत्तरेतल्यान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सलग 6 फावट वेचून आयले पूण दक्षिणेत पल्लवी देपो हांकां कॅप्टन विराट फर्नांडीस हांणी हारावन काँग्रेसीचो बावटो लायलो. देशभरात बायलांक दिल्ल्या उमेदवारीच्या निवडीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि घरमंत्री अमित शहा हांणी पल्लवी धेंपो हांकां उमेदवारी दिली. तांच्या वेंचणूक प्रचारात मुखेलमंत्री प्रमोद सावंत स्वतः वावुरले. तशेंच मुखेलमंत्री महाराष्ट्र आणि कर्नाटकातले स्टार प्रचारक आशिल्ले. मजगती आपल्या विश्वास दाखवून उत्तर गोंयातल्यान परत एकदा खासदार म्हणून वेंचून सलग 6 फावट जिखून दिल्ल्या खातीर श्रीपाद नाईक हांणी सगळ्यांचे उपकार आठयल्यात. गोंयच्या सर्वांगीण विकासा खातीर आणि माननीय नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला विकसित भारत घडोवपाक सदांच यत्न करतलो अशें ताणी आपल्या आभार संदेशात म्हळां. आनी आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निवासस्थानार एनडीए घटक पक्षाची बसका सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मंत्रीमंडळा वांगडा राष्ट्रपतीक सुपूर्द केलो राजीनामो. राष्ट्रपतींनी विसर्जित केली 17वी लोकसभा. आज जागतिक पर्यावरण दीस. गोंयच्या दर्यादेगांची झीज रोखपाक दर्यादेग वाठारांनी बांबू लावपाचो सरकाराचो निर्णय. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.